आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत सहभागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला रवाना. आसाममध्ये 6,950 कोटी रुपये खर्चाच्या काझीरंगा उन्नत मार्ग प्रकल्पाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. भाजपाचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचं निधन. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. स्वित्झर्लंडमध्ये उद्यापासून सुरू होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दावोस इथं पोहोचले. झ्युरिक विमानतळावर केंद्रीय मंत्री के राममोहन नायडू आणि प्रल्हाद जोशी यांनी फडणवीस यांची भेट घेतली आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये यश मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. उद्योगमंत्री उदय सामंत आणि प्रशासनातल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचं पथक मुख्यमंत्र्यांच्या समवेत आहे. या परिषदेदरम्यान जागतिक उद्योग गट, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाईल. भारताचं विकास इंजिन म्हणून जागतिक मंचावर मॅग्नेटिक महाराष्ट्र अभियानाचा पुरस्कार करण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेसाठी दावोसमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 23 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत 3,000 जास्त जागतिक नेते सहभागी होणार आहेत. अ स्पिरिट ऑफ डायलॉग ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांच्याशी चर्चा केली. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला अमेरिकेचे काउन्सिल जनरल मायकेल स्क्रूडर देखील उपस्थित होते. राज्यात अमेरिकन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह उभयपक्षी सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाल्याचं फडणवीस यांनी समाज माध्यमांवर लिहिलं आहे. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून या महिन्यात 22,530 कोटी रुपये काढून घेतले. याच कालावधीत परकीय कर्जरोख्यातली 5,143 कोटी रुपये गुंतवणूकही बाहेर पडली आहे. गेले 3 महिने सलग परकीय गुंतवणुकीचा ओघ भारतीय भांडवली बाजारातून बाहेर जात आहे. त्याआधी ऑक्टोबर 2025 14,610 कोटी रुपये गुंतवणूक आली होती. आसाममध्ये 6,950 कोटी रुपये खर्चाच्या काझीरंगा उन्नत मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. नगाव जिल्ह्यात कालियाबोर इथं झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी कालियाबोरचं ऐतिहासिक महत्व सांगितलं. काझीरंगामध्ये एकशिंगी गेंड्याची शिकार होता कामा नये याकरता आपलं सरकार दक्ष असल्याचं ते म्हणाले. जैवविविधता आणि निसर्ग संवर्धनासाठी ओळखलं जाणारं काझीरंगा अभयारण्य भारताचा महान वारसा आहे असं ते म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा आणि भाजपा खासदार कामाख्या प्रसाद तासा कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रधानमंत्री सध्या आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून आज कोलकाता इथं 2 अमृत भारत जलद रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसंच सिंगूर इथं आज 830 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं उद्घाटनही होणार आहे. विदर्भातील नैसर्गिक संसाधनं, कृषी क्षेत्र आणि कृषी आधारित उद्योग तसंच सेवा क्षेत्र यांचं व्यवस्थापन करून विदर्भात भांडवली उद्योग स्थापन करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट यांच्या वतीनं ऍडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सव नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात आयोजित केला जाणार आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज नागपुरात बोलत होते. ऍडव्हान्टेज विदर्भ अंतर्गत 350 हून अधिक स्टॉल्सचं औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार असून त्यामध्ये 100 MSMEचे स्टॉल्स तसंच विदर्भातील विविध जिल्ह्यांचे 40 जिल्हास्तरीय स्टॉल्स असतील. या प्रदर्शनात डिफेन्स पब्लिक सेक्टर युनिट्स सेबी, बीएसई, एनएसई, एमसीएक्स, एमसीडीएक्स, एएमएफआय, रिअल इस्टेट, अक्षय ऊर्जा आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रातील उद्योगांचा सहभाग असेल. 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित असेल. या चित्ररथातून राज्याची परंपरा आणि अर्थव्यवस्थेचं दृश्य साकारलं जाणार आहे. युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यंदा प्रथमच बॅटल अरे या युद्धरचनेचं प्रदर्शन प्रजासत्ताक दिन संचलनात होणार असून अर्जुन टँक, T-90, भीष्म, राफेल विमाने आणि स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं होतील. संचलनात लष्कराच्या 18 तुकड्या आणि 13 बँडसह 39 चित्ररथ सहभागी होतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते राज पुरोहित यांचं आज मुंबईत प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. पुरोहित यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेवक पदापासून केली. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत त्यांनी 25 वर्ष आमदार म्हणून काम केलं. ते मुंबईतील मुंबादेवी आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघातून 1990 1995 1999 आणि 2004 झालेल्या निवडणुकांमध्ये निवडून आले होते. तसंच 1995 ते 1999 दरम्यान युती सरकारमध्ये त्यांनी कामगार दुग्ध विकास आणि संसदीय कार्यमंत्री म्हणून जबाबदारी पाहिली. तसंच नंतर गृहनिर्माण मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं. दक्षिण मुंबईतल्या स्थानिक विशेषतः भाडेकरूंच्या प्रश्नांवर त्यांनी काम केलं. ते काही काळ भाजपाचे मुंबई अध्यक्षही होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज पुरोहित यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. दृढता आणि आक्रमकता हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यांच्या निधनामुळे भाजपाने एक दिलदार व्यक्तिमत्व गमावलं आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पुरोहित यांना श्रद्धांजली वाहिली. पुरोहित यांचा तळागाळातल्या लोकांशी संपर्क होता. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक अनुभवी नेता गमावला आहे असं तावडे म्हणाले. राज पुरोहित यांनी कुलाबा आणि मुंबादेवी मतदारसंघाच्या प्रगतीसाठी दिलेलं योगदान सदैव स्मरणात राहील असं भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. पुरोहित यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी ठेवलं आहे. चंदनवाडी इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक रामचंद्र मोरवंचीकर यांचं छत्रपती संभाजीनगर इथं प्रदीर्घ आजारानं निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं. तसंच पर्यटन विभागाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. प्रतिष्ठान ते पैठण हा त्यांचा ग्रंथ सातवाहन काळाच्या अभ्यासाकरता महत्वाचा स्रोत ठरला. 16 पुस्तकं आणि 200 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध त्यांनी लिहिले. प्रतापनगर स्मशानभूमी इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ इथं एका भरधाव कारचे नियंत्रण सुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 1 महिला जखमी झाली आहे. काल रात्री हा अपघात घडला असून जखमी महिलेला नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमळनेरचे माजी आमदार शिवसेना नेते शिरीष चौधरी यांना आज नंदुरबार पोलिसांनी अटक केली. नंदुरबारमधल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी दिली असून वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला जाण्याची परवानगी दिली. भारत न्यूझीलंड एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला 3रा आणि अखेरचा सामना आज इंदूर इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि त्यांचे पहिले 2 गडी झटपट बाद केले. त्यानंतर विल यंग आणि डेरिल मिशेल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र विल यंगही 30 धावांवर बाद झाला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा न्यूझीलंडच्या 18 षटकात 3 बाद 89 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत सहभागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला रवाना. आसाममध्ये 6,950 कोटी रुपये खर्चाच्या काझीरंगा उन्नत मार्ग प्रकल्पाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. भाजपाचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचं निधन. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या 3रा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.